ब्रांच में स्ट्रीम का आपको कौन सी साइड पे जाना प्रोजेक्ट के साथ में होने का
गुड इवनिंग मैम फ्रांसिस की मधुर वॉरन बोल रही हूँ। हेलो मैम आमची प्रोजेक्ट लॉन्च झाली आहे पुण्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे का फ्रांसिस स्कीम बद्दल? फ्रांसिस स्कीम बद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? आमची डेव्हलपिंग प्रॉपर्टी डेव्हलपिंग कंपनी आहे फ्रांसिस स्कीम म्हणून, तर आमची जी 30 प्रोजेक्ट लॉन्च झाले आहेत पुण्यामध्ये, तर तुम्ही इंटरेस्टेड असाल, रिक्वायरमेंट असेल तुमची, पुण्यामध्ये वेगवेगळे लोकेशन मध्ये आहेत, बाणेर, हिंजवडी, सेवड रोड, पातवडे, वाकड, शिवापूर, भायरी, अभिरुची परिसर, परांजपे स्कीम हो झाले का मॅम? तर तुम्ही बुकिंग केलाय किंवा व्हिजिट केलाय का कुठली साईट काय मॅम? व्हिजिट नाही केला का? आणि इंटरेस्टेड नाही का तुम्ही घेण्यामध्ये का? ओके मॅम, नो प्रॉब्लेम, ऑल ऑफ सगळ्याबद्दल धन्यवाद।